नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींत राष्ट्राक संबोधीत करतना कारगील विजय दिसाच्या निमतान राष्ट्राच्या धाडसी जवानांचो उगडास केलो. राज्य वेंचणूक आयोगान इकरा नगरपालिकांच्या प्रभाग फेरवेंचणुकेचो प्रस्तावीत मसुदो जाहीर केला. पणजेच्या आझाद मैदानाचेर आयज कारगील दिसाच्या 27व्या वर्सुकी दिसाची कार्यावळ झाली. आणि दिल्लीच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक पारिभाषिक आयोगान गोवा कोकणी अकादमीच्या जोड पालवान वैज्ञानिक आणि तांत्रिक पारिभाषिक उतर साठो तयार करपाचो प्रकल्प हातान घेतला. पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीत राष्ट्राक संबोधित करतना कारगील विजय दिसाच्या निमतान राष्ट्राच्या धाडसी जवानांचो उगडास केलो. शहीदांक श्रद्धांजली दिवचो आणि सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारत उभारपाचो संकल्प आनीक घटमूट करचो असे श्री मोदी हांणी सांगले. DRDO'न ह्याच महिन्यात केल्ल्या लांब अंतराचेर मारो करपी रॉकेटाची यशस्वी चाचणी विशीं तांणी खोशी उक्तायली. ह्या म्हयन्याचे सुरवेक इंडोनेशियाक भेट दितना ब्रह्मोस आणि एक्स्ट्रा क्षेपणास्त्र संबंधी व्हडली कबलात जाल्ली असे प्रधानमंत्री हांणी सांगले. भारताच्या संरक्षण उपकरणां आणि तंत्रगिन्यानाचेर वाढत आशिल्लो संवसारीक विश्वास पळोवन तांणी समाधान उक्तायले. कांय दिसां आदी ग्लास्कोन सुरू जाल्ल्या राष्ट्रकुल खेळांत वांटो घेवपी सगळ्या खेळगड्यांक दरेक भारतीय उर्बा दिता असे प्रधानमंत्र्यांनी सांगले.
कुछ ही दिन पहले ग्लासगो में कॉमनवेल्थ गेम्स शुरू हुए. हर देशवासी भारतीय दल को निरंतर अपनी शुभकामनाएं दे रहा है. उनकी कामना है कि सभी खिलाड़ी और एथलीट बेहतरीन प्रदर्शन करें और लोगों का दिल भी जीते. साथियों, हमारे युवाओं ने हाल के दिनों में स्पोर्ट्स में कई शानदार उपलब्धियां हासिल की. PV Sindhu.
देशान 7 ऑगस्टाक राष्ट्रीय हातमाग दीस मनयतले. देशान विणकारांची कुशळटाय आणि सृजनशीलता या दिसा मनयतात असे प्रधानमंत्री हांणी सांगले. हातमागाच्या कारागिरांक उर्बा दिवन विणकारांक मान दिवचो आणि व्होकल फॉर लोकल जावपाची भावना आणि घटमूट करची असे तांणी सांगले.
खादी महात्मा गांधी को बहुत प्रिय थी. बीते कुछ वर्षों में खादी काफी लोकप्रिय हुई है. पिछले 12 वर्षों में इसकी बिक्री 6 गुना बढ़ी है. बिक्री का यह आंकड़ा अब 8,000 करोड़ रुपए के करीब पहुंच चुका है. मेरा आप सभी से आग्रह है कि आने वाले त्योहार में खादी का कोई न कोई, हैंडलूम का कोई न कोई, हैंडीक्राफ्ट का कोई न कोई प्रोडक्ट जरूर खरीदे.
गणेश उत्सवा वेळार सगळ्यांनी देशातल्या मातयेतल्यान तयार केल्ल्या गणेश मूर्तीची पूजा करची असो उलो श्री मोदी हांणी मारला. देशभरातले लोक एक पेड माके नाम मोहिमेवरवी सैमाकडेन आपली जापसालदारकी पुराय करतात हाचेर प्रधानमंत्र्यांनी समाधान उक्तायले. राज्य वेंचणूक आयोगान इकरा नगरपालिकांच्या प्रभाग फेरवेंचणुकेचो प्रस्तावीत मसुदो जाहीर केला. प्रभाग फेरवेंचणुकेविशी नागरिकांक हरकती वा सुचोवण्यो सादर करपाक 30 दिसांची मुजत दिल्या. ह्या मुजतीन नागरिकांक फेरवेंचणुकेविशीच्यो हरकती लेखी स्वरुपान सादर करच्यो पडटल्यो. हरकतीचो विचार करून प्रभाग फेरवेंचणुकेची निमणी अधिसुचोवणी राज्य वेंचणूक आयोग जारी करतलो. मुरगांव, मडगांव, काणकोण, सांगे, कुंकळी, केपे, कुडचडे, काकोडा, पेटणे, म्हापसा, दिवचल आणि वाळपय ह्या इकरा नगरपालिका मंडळांचो कार्यकाळ सोपिल्ल्यान प्रशासकीयांची नेमणूक झाल्या. ह्या इकरा नगरपालिकांच्या वेंचणुकेची प्रक्रिया राज्य वेंचणूक आयोगान सुरू केल्या. प्रभाग फेरवेंचणुके उपरांत आरक्षणाची अधिसुची जारी जातली. ऑक्टोबरात इकरा नगरपालिकांची वेंचणूक जावपाची शक्यता आसा. भारतीय सशस्त्र दळाचे शौर्य, शिस्त आणि निस्वार्थ सेवाभाव हाचो आदर्श तरणाट्यांनी आपल्या जिणेंत अंगीकारपाक जाय. तशेंच कारगील युद्धांत शहीद जाल्ल्या जवानांच्या सर्वोच्च बलिदानांतल्यान दर एका भारतीयाक देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा घेवपाक जाय असे नागरी पुरवण खात्याचे सचिव संजीव गडकर हांणी म्हटला. XNCC कॅडेट असोसिएशन गोंय बटालियन, NCC आणि गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलॉपमेंट कॉर्पोरेशन हांचे वतीन पणजेच्या आझाद मैदानातल्या हुतात्मा स्मारका मुखार कारगील विजय दिसाच्या 27व्या वर्सुकी दिसाची कार्यावळ झाली. कार्यावळीन त्यावेळार ते उलयताले. XNCC कॅडेट असोसिएशन गोंयचे अध्यक्ष सुनील शेट हांणी मुखेल सोयरे, सेलिब्रिटी सोयरे आणि हाजीर आशिल्ल्या आदल्या लष्करी अधिकाऱ्यांक येवकार दिलो. तांच्या उपरांत हुतात्म्या स्मारकाचेर पुष्पचक्र अर्पण करपाची कार्यावळ झाली. सगळ्यांत पयली सुनील शेट, कर्नल बालकृष्ण शिरोडकर, कॅप्टन उत्पल दत्ता, सुश्री हेमा सरदेसाय आणि संजीव गडेकर हांणी कारगिलवीरांक आर्गां ओपलीं. भाजपाचे ज्येश्ठ फुडारी आनी सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळेकर हांणी नीट पेपर फुटी प्रकरणी सुरू आशिल्ल्या विद्यार्थी आंदोलनाचो वापर देश विरोधी अजेंडा फुडें व्हरपाक आनी उमर खालीद सारक्या व्यक्तीच्या सुटकेची मागणी करपाच्या यत्नाचो खर उतरांनी निषेध केला. पत्रकारां कडेन उलयतना कुंकळेकर हांणी नीट पेपर फुटी ही देशभरातल्या 22 लाखां परस अदीक विद्यार्थ्यांच्या भविश्याकडे संबंधित एक अत्यंत गंभीर गजाल अशें म्हटला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखालच्या केंद्र सरकारान कठोर कारवाई करत आरोपीक अटक केल्या, जलदगती न्यायालयाची स्थापणूक केली आणि जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचो राजीनामो घेतला. तरी देशविरोधी शक्तींकडल्यान विद्यार्थ्यांच्या व्यासपीठाचो वापर करून तातूंतले तांचे दुश्ट हेतू साध्य करपाचो यत्न जाता अशें कुंकळेकर हांणी म्हणून खर हुस्को उक्तायला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाखाला येवपी दिल्लीच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक पारिभाषिक आयोगान गोवा कोकणी अकादमीच्या जोडपालवान वेगवेगळ्या विषयाचेर वैज्ञानिक आणि तांत्रिक पारिभाषिक उतर साठो तयार करपाचो प्रकल्प तयार हातान घेतला. हाचोच वाटो म्हणून प्राणीशास्त्र विषयाची पारिभाषिक उतरावळ समीक्षे उपरांत तयार जातली. प्रकल्पाच्या पहिल्या पावड्यार कोकणी अकादमीन प्राणीशास्त्र उतर साठ्याचेर एका कार्यशाळेची सुरवात जाल्या. प्राणीशास्त्राकडेन संबंधित सुमार 20,000 उतरां तयार करपाचे ह्या प्रकल्पाची मोख आसा. ह्या कामा खातीर डॉ किरण बोडकुले, डॉ आय के पै, डॉ गुरुनाथ खानोलकर, डॉ पूर्णानंद चारी, सुशांत नाईक, डॉ आदिती बुडकुले आणि डॉ अशोक एन सेलवाटकर ह्या सारख्या नामनेच्या प्राणीशास्त्र आणि भास तज्ञांचे योगदान असतले. फरबागुडी फोंडा हांगच्या फार्मसी कॉलेजीच्या वाठारांत लायन्स क्लब ऑफ फोंडा PES राजाराम ताराबाई कॉलेज ऑफ फार्मसी आणि गोय सरकारच्या रान खात्याच्या सहकार्यान वनमहोत्सव घडवून हाडलो. यावेळार लायन्स फोंडा क्लबाचे वांगडी, रान खात्याचे अधिकारी आणि PES फार्मसी कॉलेजीचे कर्मचारी व्हडा प्रमाणात हजेर आशिले. PES शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच राजीव गांधी कला मंदिराचे अध्यक्ष रितेश नायक, रान खात्याचे उपवनपाल जेस वर्की, सहाय्यक उपवनपाल श्री चोडणकर हजेर आशिले. यावेळार महाविद्यालयाच्या वाठारांत 20 फळां आणि वखती झाडां रोयली, तसेच उपस्थित विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांक मानेस्तांच्या हस्तुकीं झाडां रोवपाक भेटयली. लायन्स क्लब उपआंतरराष्ट्रीय अध्यक्ष टॉनी बॅनबो आणि तांची घरकान सू बॅनबो भारताच्या भोंवडे वेळार तांची फोंडा लायन्स वांगड्या खातीर सद्भावना भेट कार्यावळ जाली. ही कार्यावळ सहकारी स्पायस प्लांटेशन फार्म फोंडा हांगा जाली. मजगतीं फोंडेच्या पदाधिकारी लायन्स वांगड्यांक मेळून तांकां लायन्साच्या जगभरातल्या वावराची माहिती ताणी दिली. या वेळार वांगड्यांनी टॉनी बॅनबो हांचो भोवमान केलो. खेळ. गोवा फुटबॉल असोसिएशनान नियोजित गोवा राज्य फुटबॉल खेळगडे संघटना निर्मितीची प्रक्रिया सुरू केल्या. राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायद्याप्रमाण अखिल भारतीय फुटबॉल महासंघात घटनेच्या कलमाप्रमाण सगळ्या संलग्न संघटनांक राज्य फुटबॉल खेळगडे संघटना स्थापन करपाचे निर्देश दिल्यात. या निर्देशाक पाळो देऊन GFA कार्यकारी समितीन गोवा राज्य फुटबॉल खेळगडे संघटना स्थापन करपाच्या प्रक्रियेक सुरवात करपाचो आणि फुटबॉल खेळगड्यांक ही संघटना स्थापन करून GFA वरवीं मान्यता प्राप्त कायदेशीर संस्था म्हणून तिची नोंदणी करपाक मदत जावची म्हणून हो निर्णय घेतला. हवामान. गोय हवामान केंद्रान 26-29 जुलय हे सलग 4 दिसां खातीर उत्तर आणि दक्षिण जिल्ह्यांक येलो अलर्ट जारी केला. हवामान विभागाच्या अंदाजा प्रमाण 26 जुलय दिसा कांय जाग्यांचेर जाल्यार 27-29 जुलय दरम्यान कांय वाठारांनी उटंगराचो पावस पडपाचो अदमास आसून वरांक 40-50 किलोमीटर वेगान सुसाट्याचो वारो व्हांवतलो अशी शिटकावणी दिल्या. तशेंच 26 जुलय ते 1 ऑगस्ट ह्या पुराय कालावधीन उत्तर आणि दक्षिण गोंयांत चडशा जाग्यांचेर मध्यम स्वरुपाचो पावस लागपाचो अदमास आसा. परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीन राष्ट्राक संबोधित करतना कारगील विजय दिसाच्या निमतान राष्ट्राच्या धाडसी जवानांचो उगडास केलो. राज्य वेंचणूक आयोगान इकरा नगरपालिकांच्या प्रभाग फेरवेंचणुकेचो प्रस्तावित मसुदो जाहीर केला. पणजे आझाद मैदानातल्या हुतात्मा स्मारका मुखार आयज कारगील विजय दिसाच्या 27व्या वर्सुकी दिसाची कार्यावळ झाली आणि दिल्लीच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक पारिभाषिक आयोगान गोवा कोकणी अकादमीच्या जोडपालवान वैज्ञानिक आणि तांत्रिक पारिभाषिक उतर साठो तयार करपाचो प्रकल्प हातान घेतला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळी 7:25 मिनटांचेर आयकुपाक मेळटले. तो मेरेन नमस्कार.